ख्रिस्मा वाला भावुस अनबेहनेस तुम्हारा अखे साला प्रभु सुने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 19 पर्वोदक्षी। इजरायल ने आखे पूर्णी घटना ने समय में देवनी पर्वोदक्षाला दवाड़ा। पर्वोदक्षी देव पासून संदेश ऐकत नितेने मागून लोकाला तो संदेश सांगत। आहाब जदव इज्रायल ना राजा हता तदव एलिया पर्वोदक हता। आहाब वेट मानूस हता जेनी लोकाला खोटा देव जेना नाव बाल हता तेनी भक्ति करूला उत्तेजन करना। एलिया ने आहाबला सांगा मा जाव सुधी नी सांगा ताव सुधी इज्रायल मा पानी नी कैथार नी पड़ा। तेने लीधे आहाब बुहू रगवायना। देव ने एलियाला जंगल मा ईएल नाळा मा दपी जावला सांगा। कहा काय आहाब तेला मारी टाकूला माग हता। दिनाय सकाळने ने एळचने लीट का तेने साठी मांस ने भाकरे लय हतात। आहाब ने तेनी सेना एलियाला गवस हतात पण तेला गवसी नी सकनात। दुकाळ होडा बहू भारी हता काय नाळा सेले वाळी गे। तहा एलिया सुंबुरले देश मा गे। ते देश मा एक विधवा नीतिना पोसा दुकाने लीधे खावलानी तंगी मा हतात। पण तेही एलियानी काळजी राखी अन तहा देवनी तेला पूरा पाडा। तहा तेनी बळनी मातला तेल निबासना मातला पीठ खाली नी होईल। आखे दुकाने समय मा तेहा पासी पूरा तोडा खावला हता। एलिया कोडेक खान वर्षा सुधी तठ रहना। 3.5 वर्षा मागून देव ने एलियाला इज्रायल राज्य में पासा एवला सांगा नी आहाबला मिळूला सांगा। कहा काय तो फिरी वार पानी दवाडूला जा हता। जदव आहाब ने एलियाला हेरा तदव तेनी तेला सांगा तू दुख देना रहास। एलिया ने तेला जवाब दीदा तू दुख देना रहास तू यहोवा ने आज्ञा पासून दूर रहनास नी बाल ने सेवा करनास तू इज्रायल ने आखे लोकाला कार्मेल डोंगर वर लीए। इज्रायल ने आखेज लोकाला नी बाल ने 450 पर्वोदक से हारी कार्मेल डोंगर वर ये। एलिया ने लोकाला सांगा कदव सुधी तुम्ही दोन मनवाळा रहैसे। ज यहोवा देव हा तो तेला पूजा नी जब अल देव आहा तो तेनी पूजा करा। तदव एलिया ने बाल ने पर्वोदकला सांगा एक पाळतू पशुला मारे हून तेने साठी वेदी तयार करा। पण तेवर इस्तो पेटवसे नको मा पण तिसाज करेन जो इस्तो कन जाप दे तोज खरा देव आहा। तहा बाल ने याजक सी वेदी तयार करे पण इस्तो पेटवी नाही। तेने मागून बाल ने पर्वोदक सिंह बाळला प्रार्थना करी काय बाळ आमना आयक आखा दिस ते प्रार्थना करनात ने आरडनात अन पदर ने जातला सूर्यकन घाव करनात पण काहीन जवाब नी मिळना। ने एळचने एलियानी देव निवेदी तयार करी तेने मागून तेने लोकाला वेदीवरला मांस लाकडा निवेदी नी सुंबुरली जमीन वर भिजी नी जाता सुधी बार घागरे पानी उबरूला सांगा। तदव एलियानी प्रार्थना करी हे यहोवा इब्राहिम इसाक नी याकूब ना देव आमाला दाखव काय तू इज्रायल ना देव आहास नी मा तुना सेवक आहा। मला जवाब दे काय तहा ये लोका जानी सकत काय तू खरा देव आहास। लेगज आबूट माहून इस्तो उतरनी अन मांस लाकडा दगडा धूळ नी पाणी का जी वेदीने सुंबूर हता ते आख्खा पेटवी टाका। जदव लोका यी हेरा ते भुईवर पडनात नी सांगा यहोवा देव आहा यहोवाज देव आहा। तदव एलियानी सांगा बाळना एक पण पर्वोदकला पोळी जाऊ देसे नको। तहा लोकाही बाळने पर्वोदक साहला धरात ने तेहाला तठून ते दूर लिगेत नि मारी टाकात। तद्व एलियाने आहाब राजाला सांगा, तू लेगत सहारकडं जा, कहा काय पाणी आहे, लेगज काळा ढगानात नि बहु पाणी वरसना, यहोवाने दुकाळ पुरा के नि साबित करा काय तोच खरा देव आहा. एलियाने समय मागून देवने एलिसा नावने माणूसला पदरना प्रबोधक तरीके पसंद करा. देवने एलिसाकन बहु चमत्कार के, एक चमत्कार नामानहारी हुईना, जो दुश्मन सेनाना सेनापति हता तेला चामडीना बहु वेट रोग हता. तेने एलिसा विषय ऐकेल हता, नि तो एलिसा पासी जाय हुन तेला बेस करूला सांग. एलिसाने नामानला यर्दन नयमा सात वार बुडूला सांगा. सरुवातमा नामान रग करना, नितेने तिसा नी करा, कहा काय तेला ती मूरखता जिसी लागनी. पंसेले तेनी पदरना मन बदला, नी तो सात वार यर्दनमा पदरला बुडवना. सेल्ले जदव तो बाहेर आना, तेनी चामडी एकदम बेस हुई गयल हती. देव नितेला बेस करेल हता. देवने दुसरा बहु पर्वदक सहला दवाडात, तेही लोकाला मूर्ति पूजा नी करूला, नि न्यायकन वर्तूला, नि दुसरे वर दये राखूला सांगा. पर्वदक्षी लोकाला जागृत करा, काय ज ते वेट काम करूला नी सोडत, नि देव ने आज्ञामा रहूला चालू नी करत, तर देव तेहाला अपराधी मानी होऊन न्याय करेल, नि तो तुम्हाला शिक्षा करेल. बहुवार लोका देवला मानी होऊन नी चालनात, तेही पर्वदक्षे हारी वेट व्यवहार राखा, नि बहुवार तेहाला मारी पण टाकात. एक वार यर्मी या पर्वदकला पाणी वगरने कुवामा टाकी दिदा, नि तेला मारूलासाठी सोडी दिदा. तो कुवाने कादवमा गुती गे, पण राजाला तेवर दये आणे. नि तेने पदरने सैनिक सहला आज्ञा करी, का यर्मिया मरी जा, तेने पुढं तेला बाहेर काढा. कहा काय लोका तेला बेस नी गणत, तरी पण पर्वदक्षी देवसाठी बोलत राहना. तेनी लोकाला जागृत करा, काय ज तुम्ही पस्तावा नी करा, तर देव तुमना नाश करेल. तेही देवना यी वचन पण आठव करवा, काय खिरिस्त देव येईल. बायबलनी गोट पेलो राजा सोळहून अठार अध्याय अन बीजो राजा पाचमो अध्याय अन यर्मिया अडतीसमो अध्याय.